ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक पूना आय केअर।
श्रोतेहो नमस्कार, पुन्हा आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज कार्यक्रमामध्ये मी आदिती कुलकर्णी तुमच्या सर्वांचे स्वागत करते। श्रोतेहो, मोतीबिंदू इतकाच काचबिंदू हा सुद्धा डोळ्याचा एक महत्वाचा विकार आहे। आज आपण त्यावरच बोलणार आहोत आणि त्यासाठी पुन्हा आय केअरचे नेत्रतज्ञ डॉक्टर नितीन कोलते सर आपल्याकडे आलेले आहेत। सर नमस्कार।
नमस्कार।
सर, मोतीबिंदू इतकाच काचबिंदू हाही शब्द खूप आजकाल कॉमनली ऐकायला मिळतो आणि त्याबद्दल एवढी जागरूकता मात्र नसते, तर आम्हाला थोडंसं विस्तृतपणे सांगा की काचबिंदू म्हणजे नेमकं काय।
काचबिंदू म्हणजे आपल्या डोळ्याच्या आतला जे प्रेशर असतो किंवा दाब असतो हा वाढतो आणि हा दाब वाढल्यानंतर आपले जे मेंदूकडे नेणारी जी नस असते त्याच्यावरती दाब पडला की त्याच्यामध्ये आपल्या वायरमध्ये कशा बारीक बारीक वायरी असतात वायरिंगच्या याच्यामध्ये, तशा त्या बारीक तारा असतात ज्या सिग्नल आपल्या मेंदूकडे नेत असतात। तर हा डोळ्यातला दाब वाढल्यामुळे या नर्ववरती प्रॉब्लेम होतो, त्याचा जीव जातो आणि मग आपली दृष्टी कमी व्हायला लागते।
आता ही जी दृष्टी कमी होते आणि अंधत्व येत जातं, हे अकस्मात असं येतं का पूर्वसूचना पण मिळते नेमकी त्याची?
नाही, आता काचबिंदूमध्ये दोन प्रकार असतात, एक ओपन अँगल ग्लॉकोमा आणि एक क्लोज अँगल म्हणून असतं। तर ओपन अँगल ग्लॉकोमा जो असतो की ज्याच्यामध्ये अचानक काही घडत नाही, हे हळूहळू कालांतराने अंधत्व येतं। ते काचबिंदूमध्ये काय असतं की आपली नजरेचं क्षेत्र कमी होत असतं, त्यामुळे सेंटरची नजर जी असते ती कायम शेवटपर्यंत चांगली असते, त्यामुळे आपल्याला लवकर जाणवून येत नाही। कडेचे विजन, पेरिफेरल विजन जी असते ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि शेवटी जी उरते ती ट्यूब्युलर विजन, किंवा म्हणजे एखाद्या ट्यूब किंवा पाईप मधून आपण बघू तर कसं चित्र दिसेल आपल्याला तेवढीच नजर राहते, त्यामुळे हे लवकर जाणवून येत नाही। आणि दुसरा क्लोज्ड अँगल जे आहे काचबिंदूचा प्रकार, ही एक मेडिकल इमर्जन्सी असते की डोळ्यातलं पाणी जे बाहेर जायची वाट जी असते ती बंद पडते आणि त्यामुळे अचानक प्रेशर वाढतं, त्यामुळे त्याला तर लगेचच ट्रीटमेंट घ्यावी लागते।
श्रोते हो, काचबिंदूचे वेगवेगळे प्रकार, त्याबद्दलचे उपाय, ह्या सगळ्याबद्दल माहिती तर घेणारच आहोत, पण त्यापूर्वी लक्षात ठेवा, डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, त्याची तपासणी, ट्रीटमेंट आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्यासाठी खात्रीशीर ठिकाण म्हणजे पुना आय केअर, सोनल हॉल समोर, कर्वे रोड। तेव्हा आजच संपर्क करा 7351777979 7351777779 7350177779। डॉक्टर, तर मग हा जो डोळ्यांवर जो दबाव पडतो ऑप्टिकल नर्वच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे इजा होते, हे जे तुम्ही म्हणताय हे नेमकं का होतं?
नाही, ह्याच्या दबाव जो वाढतो ओपन अँगलमध्ये जे आपण बोलत होतो, तर आपल्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं द्रव्य किंवा पाणी तयार होत असतं ज्याला आपण ॲक्विस ह्युमर असं म्हणतो, ते तयार होत असतं, ते डोळ्याला पोषण देतं आणि मग ते डोळ्यातनं बाहेर ते निघून जातं। ते तर आयदर त्याचं प्रोडक्शन वाढलं किंवा त्याचं एक्झिटमध्ये कमी झालं, म्हणजे या दोन्हीमध्ये कुठेतरी तफावत जर निर्माण झाली तर डोळ्यातलं प्रेशर वाढणार आहे, म्हणजे आयदर जास्त निर्माण झालं किंवा ते बाहेर पडू नाही शकलं, असं कुठली या दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट जर घडली तर ते पाणी आतच साचून राहील आणि त्यामुळे डोळ्याचं प्रेशर हे वाढतं।
श्रोते हो, काचबिंदूबद्दल अजूनही माहिती जाणून घेऊया, पण त्यापूर्वी लक्षात ठेवा, डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, त्याची तपासणी, ट्रीटमेंट आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया यासाठी खात्रीशीर ठिकाण म्हणजे पुना आय केअर, सोनल हॉल समोर, कर्वे रोड। तेव्हा आज संपर्क करा 7351777779 7351777779 7350177779। डॉक्टर, काचबिंदूचे जे काही प्रकार आहेत ते एकंदरीत गंभीर आहेत एवढं तर आम्हालाही समजतं, मग त्यामध्ये अकस्मात अंधत्व सुद्धा येतं असंही आहे, तर मग हे अंधत्व टाळता येतं का?
नाही, काचबिंदूचं अंधत्व जे ते टाळता तर येत नाही, जर एकदा एखाद्या माणसाला डिटेक्ट झाला किंवा त्याचं डायग्नोसिस झालं की त्याला काचबिंदू आहे, त्याचं प्रोग्रेस जे असतं ते आपण थांबवू शकतो किंवा ते कमी कमी करू शकतो, कारण काचबिंदू हे जगातलं सेकंड कॉमन कॉजेस ऑफ ब्लाइंडनेस मध्ये अंधत्वाचं मानलं आहे,
त्याची एक दुसरी सगळ्यात मोठी समस्या
आहे ती, तर त्याला टाळणं हे तर शक्य नाहीये। जर एखाद्याला झाला की नियमित चेकअप करणे, औषधोपचार करणे आणि रेग्युलर चेकअप करून आणि त्याच्यावरती लक्ष ठेवणे,
डॉक्टरांच्या संपर्कात राहणे,
डेफिनेटली
नक्कीच। तर श्रोते हो, यापैकी कोणत्याही प्रकारची लक्षणं जर तुमच्या डोळ्यांना दिसत असतील तर नक्कीच लवकरात लवकर तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना संपर्क साधा आणि लक्षात ठेवा, डोळ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, त्याची तपासणी, ट्रीटमेंट आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्यासाठी खात्रीशीर नाव म्हणजे पुना आय केअर, सोनल हॉल समोर, कर्वे रोड। तेव्हा आजच संपर्क करा 7351777779 7351777779 7350177779। तर डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि काचबिंदू ह्याबद्दल खूप चांगली माहिती दिलीत, अजूनही माहिती आपण घेतच राहणार आहोत पुढच्या भागांमध्ये सुद्धा। तेव्हा श्रोते हो, पुना आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नितीन कोलते सरांना भेटूया आणि जाणून घेऊया डोळ्यांच्या अनेक समस्यांबद्दल, परंतु पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर।